आणि इवर ऐकायला आहे तू वाट इवर ने तवत येणो.